चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अमेरिका करणार अधिक साखर आयात। अमेरिकेतल्या बाजारात बेकर्स, कँडी निर्माता आणि खाद्यपदार्थांसाठी साखरेची मोठी गरज आहे। यासाठी अमेरिका लवकरच अधिकाधिक साखर आयात करण्यासाठी परवानगी देईल। यामुळे अमेरिकेच्या बाजारातील साखरेचं प्रमाण कमी होणार नाही। अमेरिकेत किती साखरेची आवश्यकता आहे याची गणना USDA करत आहे। विभागानं सांगितलं आहे की ते याबाबत 18 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत घोषणा करू शकतात। अमेरिकन शुगर अलायन्सच्या अर्थशास्त्र आणि नीती विश्लेषणाचे निर्देशक जेक रॉनी यांनी ऍग्री पल्स यांना सांगितलं की साखरेचा अतिरिक्त साठा मेक्सिकोतून येईल, कारण मेक्सिकोकडूनच अधिकाधिक साखरेचा पुरवठा होत असतो। मेक्सिकोनं अमेरिकेशी एक सामंजस्य करार केल्यामुळं अमेरिकेतील बाजाराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पहिली संधी साखर पुरवठ्याच्या रूपात मेक्सिकोला दिली गेली आहे।